तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी लोकेश गुप्ते, तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन,
कडक नजर आणि जबरदस्त ऍक्टर मी बोलते आहे वन अँड ओनली लोकेश गुप्ते ह्याच्याबद्दल. हाय लोकेश.
हाय हाय श्रुती. हाय.
तुम्हारे सारे राज यहाँ पर खुलने वाले हैं, सो आर यू रेडी फॉर दैट?
यस, आई एम रेडी.
ओके, आणि लोकेश, मला सर्वात आधी सांग की तुझं जन्माचं लोकेशन कोणतं होतं आणि तुझे आई वडील काय करायचे?
जन्माचं लोकेशन जिथे आता बसून आपण इंटरव्ह्यू करतोय तेच पुणे. त्यामुळे मी, माझा जन्म पुण्यात झाला. माझे बाबा नेव्ही मध्ये होते, त्यानंतर तिकडनं ते रिटायर झाल्यानंतर ते अॅम्युनिशन फॅक्टरीला खडकीला होते. आणि माझी आई, मला आठवते साधारण मी 7वी 8वीत असेपर्यंत ती जॉब करायची, पण नंतर मग तिने जॉब सोडला होता. नंतर मग ती हाऊस वाईफ होती.
ओके, सो म्हणजे म्हणून तू असा पुणेकर आणि त्यात नेव्ही वाली गोष्ट सांगितल्यामुळे मला आता कळतंय की तू इन्स्पेक्टरचे रोल इतके चांगले का निभावू शकतोस.
मे बी असेल कदाचित, कारण लहानपणापासून बाबांना बघत आलो होतो किंवा त्यांचे फोटोग्राफ्स बघायचो. सो मला ना त्या एक युनिफॉर्मचं ना खूप अट्रॅक्शन होतं, म्हणजे नेव्हीचं होतं तसंच ह्याही आहे. सो मे बी त्याच्यामुळे कदाचित त्या गोष्टी असतील डोक्यामध्ये.
आणि मला सांग की तुला भावंड आहेत का?
येस, मला दोन मोठे भाऊ आहेत, धीरेन आणि संदेश.
म्हणजे तुम्ही शेंडे फळतात?
शेंडे फळवतो आहे अजूनही.
बरं, आणि मला सांग की तुझं नाव लोकेश हे कोणी ठेवलं?
हे आई बाबांनीच ठेवलं. कुठेतरी त्यांनी, आय थिंक ते गेले होते आणि तिथे एक फॅमिली त्यांना भेटली, तेव्हा त्यांना ते नाव खूप असं वेगळं वाटलं काहीतरी. आणि मग त्यांनी ठरवलं की माझं नाव त्यांनी हे ठेवूया म्हणून. आणि मला पण खूप बरं वाटतं, म्हणजे मी फार मंडळी मला भेटत नाहीत माझ्या नावाची.
लहानपणीचे तुझे खेळ कोणते होते आणि तू वेगळे कोणत्या करामती काही करायचास का?
मी करामती म्हणजे ना, मला माती आणून ती भिजवून त्याचं काही ना काहीतरी करायला खूप आवडायचं. किंवा दुसरा एक खेळ, माझा खेळ म्हणण्यापेक्षा उद्योग असायचे, रस्त्यावरनं जाताना एखादं लहान कुत्र्याचं पिल्लू दिसलं की ते त्या दिवशी रात्री घरी आलंच पाहिजे. मग आम्ही कुठूनही उचलून आणायचो. आणि एक घरी आमच्या ना मागे खोली होती, तिथे ते लपवून ठेवायचो आम्ही, कारण तेव्हा बाबांना ते आवडायचं नाही. सो ते लपवून ठेवायचो आणि मग त्याला दूध वगैरे देणं सगळं, कारण बाबा संध्याकाळी उशीर यायचे कामावरनं. आणि मग रात्री कधीतरी त्याला भूक लागायची, मध्ये ओरडायला लागायचं आणि तेव्हा बाबांना कळायचं की आज पुन्हा घरामध्ये आलेला आहे. आणि मग पुन्हा त्या रात्री मार पडायचा. पण खेळ म्हणशील तर मला सायकलिंग तेव्हा आवडायचं, मला पोहायला जायला आवडायचं.
बरं, मला सांग की तुझी शाळा कुठली होती आणि कुठल्या खोड्या तू शाळेत केल्या होत्यास?
माझी विरकर हायस्कूल म्हणून होती शाळा, आदर्श विद्यालय. म्हणजे शाळेमध्ये ना मी खूप गुणी विद्यार्थी होतो, म्हणजे अजूनही आहे मी. पण मी खोड्या मला फारशा नाही आठवत, कारण मी खरंच खूप गुणी होतो किंवा मी खूप शांत होतो. मी खूप अभ्यास माझा व्यवस्थित करायचो. मला चित्रकला खूप आवडायची, मी त्याच्यात जास्त रमायचो. म्हणजे की पेंटिंग करत बस, ड्रॉइंग करत बस, तशा खोड्या फारशा आठवत नाही शाळेतल्या. कदाचित शिक्षकांना माझ्या आठवत असतील तर मला माहित नाही.
कुठली गोष्ट तुला शेअर करायला आवडायची नाही किंवा तू तुझ्या मोठ्या भावाची चोरून वापरायचास?
मी चोरून वापरण्यापेक्षा माझा जो मधला भाऊ होता संदेश, पण आमच्या दोघांचं खूप चांगलं होतं अजूनही आहे, पण आमच्यामध्ये ना भांडण नेहमी एका गोष्टीवर व्हायची की मी नेहमी ना शर्टला इस्त्री करून ठेवायचो मला कुठे जायचं ते, आणि तो इस्त्रीचा शर्ट घालून तो बाहेर निघून जायचा. आणि नंतर माझी खूप चिडचिड व्हायची आणि मग आल्यानंतर खूप भांडणं व्हायची. किंवा नंतर नंतरच मला आठवते की मोठ्या भावाचे शूज, मग मला जेव्हा कळलं की अरे आपला सेम आहे पाय, तेव्हा मी हळूच ते घालून जायला लागायचो.
माझे आई बाबा दोघेही वर्किंग असायचे, त्यामुळे आम्हाला कुलूप लावून जायची आई की बाबा कोणी घुसायला नको किंवा आम्ही बाहेर पडायला नको म्हणून. आणि अनेक उद्योग आम्ही घरात काड्या करायचो. तू सांग की तू काय करायचंस?
आम्ही जरा वियर्ड होतो, आम्ही घरात क्रिकेट खेळायचो. आणि आमच्या घरामध्ये ना अशा 3 सलग खोल्या होत्या लागून, आणि एक अखंड पॅसेज तिन्ही रूमला मिळून एक कॉमन असा पॅसेज होता. सो तो अख्खा एक पीच आम्हाला मिळायचं, त्यामुळे किचन तिथे आमचे स्टम्प्स असायचे आणि मेन डोअरला तिथे आमची बॉलिंग असायची. खालनं मग लोक वरती यायचे की अरे माती पडतीये किंवा आवाज होत आहेत, किंवा घरातले फोटो फोडलेले आहेत. आम्ही आजीचा तर ओरडा खूप खाल्लाय आम्ही, कारण आजी तेव्हा घरी असायची दिवसभर. त्यामुळे अशा गोष्टी बऱ्याच केल्या. किंवा दुपारी मला कुकिंगची पण तेव्हा बरी बारीक सारीक आवड होती. सो मी तेव्हा ना कस्टर्ड करायचो चोरून घरामध्ये, पॅकेट फ्रीज मध्ये ठेवलेलं असायचं आणि मला ते खूप आवडायचं कस्टर्ड तेव्हा.
पुण्यातलं घर कुठे होतं आणि किती घर बदललीस?
पुण्यातलं घर होतं माझं, आम्ही राहायचो शुक्रवार पेठेत, ते पहिलं घर जुनं. त्याच्यानंतर आम्ही शिफ्ट झालो, मला असं वाटतंय सिंहगड रोडला. त्याच्यानंतर मग मी शिफ्ट झालो, आम्ही बाबांचे क्वार्टर्स होते खडकीला, तिथे. आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईत शिफ्ट झालो. ते माझं स्वतःचं, मी तिथे राहायचो. आणि चार मी चौथ रात्र टिळक रोडला माझा भाऊ राहायचा. सो माझं कॉलेज आणि तिथे असल्यामुळे बऱ्यापैकी मग मी तिथेच असायचो त्याच्याकडे. मग जेव्हा दोन दिवस वेळ मिळते तेव्हा मग घरी जाणं, पण अदरवाईज मग मी भावाकडे राहायचो तेव्हा.
माझी चित्रकला कुठे दिसायची माहितीये? लेक्चर सुरू झाला, तास सुरू झाला की वहीचं शेवटचं पान म्हणजे माझी चित्रकला असायची. मला तू सांग की तुझ्या शाळेत कुठल्या सवयी होत्या आणि कुठल्या गोष्टींचं तुला अट्रॅक्शन असायचं?
नवीन दप्तर, वॉटर बॅग, पुस्तकं, त्याला ते ब्राऊन कव्हर्स घालणं, तो एक कार्यक्रम असायचा पूर्ण. नंतर एक हे झालं होतं की त्याला प्लास्टिकचे कव्हर्स घालायचो पावसात भिजू नये म्हणून ते वगैरे. मला चित्रकलेची वही माझी कायम बरोबर असायची. मला आता कधीतरी खरंच असं होतं की मी ते कंटिन्यू करायला हवं होतं. म्हणजे मी मुंबईत गेल्यानंतर बऱ्यापैकी या गोष्टी मागे पडल्या. मी नाटकात काम करायला लागल्यापासून ना थोडस माझा कल बदलला किंवा मला वेळ कमी त्या गोष्टीकडे दिला गेला असं झालं खरं तर.
कदाचित तू तिकडे रंग भरलेस.
हा मे बी असेल. पण मला कधीतरी असंच मधनं मी ना आता मुंबईत सुद्धा असं वेळ असेल समजा दोन दिवस ना तर मी काढतो आणि मी पेंट करत बसतो, मी काहीतरी हे करत बसतो. मी नाटक म्हण किंवा इंटर स्कूल जे काही कॉम्पिटिशन्स असायच्या ना तिथे जाणं किंवा वक्तृत्व स्पर्धा म्हणा ह्या मी केलेल्या त्या मला आठवत आहेत. आय थिंक कुमार कला केंद्राची तेव्हा स्पर्धा असायची इंटर स्कूल, तर त्याचंही मला बक्षीस तेव्हा मिळालेलं होतं. मग दर गॅदरिंगला आणि ह्याला की हा हे असणारच आहे की हा आहेच मग आता पुढे बाकीचे असं असं असायचं. ते म्हणजे मी पाचवीत असताना मला असं वाटतं नाट्य संस्कार कला अकादमी म्हणून पुण्यामध्ये एक हे आहे, सो तिथे मी जायचो. त्यामुळे बरीच नाटकं किंवा बऱ्याच एकांकिका किंवा बालनाट्य मी शाळेतनं पण केली आहेत आणि त्या ग्रुपकडनं पण केलेली आहेत, त्यामुळे त्याच्यात करत असायचो मी.
93.5 रेड एफएम बजाते रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.